चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थकबाकी भागवली नसल्यामुळे साखर गोदामाला लावलं टाळं। किनवणी येथील बजाज साखर कारखान्याकडून गेल्या हंगामातील 38 करोड रुपये देय आहेत। याबाबत ऊस विभागानं कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रारी करणं सुरू केलं आहे। शुक्रवारी कारखान्यात आलेल्या सहकारी ऊस समितीच्या टीमनं साखर गोदामाला टाळं लावलं, तर कारखाना व्यवस्थापनानं जानेवारी महिन्यात पूर्ण पैसे देणार असल्याचं सांगितलं आहे। परंतु टीमनं साखरेच्या गोदामाला ताब्यात घेत टाळेबंदी केली। ऊस विभागाच्या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी सहकारी ऊस विकास समिती मलियानाचे सचिव श्रीपाल यादव आपल्या टीमसह बजाज साखर कारखाना किनवणी येथे आले। कारखान्याच्या सेल्स ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी साखरेच्या नोंद साठ्याची तपासणी केली आणि कारखान्याच्या साखरेच्या गोदामाचंही निरीक्षण केलं। किनवणी साखर कारखान्याकडून गेल्या हंगामाचे 38 करोड रुपये देय आहेत। शेतकऱ्यांना थकबाकी मिळण्यासाठी किनवणी साखर कारखान्याच्या गोदामाला टाळं घातलं, तसंच कारखाना व्यवस्थापनाला इशारा दिला की जोपर्यंत गेल्या हंगामातील देय भागवलं जात नाही तोपर्यंत ऊस विभागाकडून कडक कारवाई केली जाईल। कारखाना व्यवस्थापनानं गेल्या हंगामातील थकबाकी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास समितीला दिला, पण टीमनं कारखाना व्यवस्थापनाचं काहीही न ऐकता टाळेबंदी केली। बजाज साखर कारखान्याचे युनिट हेड KP सिंह म्हणाले की साखरेच्या विक्रीवर ऊस विभागाच्या खात्यावर पैसे जमा करून शेतकऱ्यांची थकबाकी भागवली जात आहे। कारखान्याकडून आता कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही।